आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू। महिलांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। महिला आरक्षण विधेयकाला मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडायला विरोधी पक्षांचा विरोध। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर। 12 मे रोजी मतदान। भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यात विविध क्षेत्रातले समझौता करार। आणि इराणचे अण्वस्त्र प्रकल्प थांबवण्याच्या इस्रायल आणि अमेरिकेच्या भूमिकेला इराणचा ठाम नकार। महिला आरक्षण विषयक विधेयकासाठी संसदेच्या विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 3 दिवसीय विशेष सत्राला आज प्रारंभ झाला। सभागृहात अबू हसेम खान चौधरी, मोहसिना किडवाई आणि हरिनारायण राजभर तसंच दिवंगत गायिका आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात करण्यात आली। केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक 2026, संविधानाची 131वी दुरुस्ती विधेयक तसंच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं। या विधेयकावरच्या चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली। नारी शक्ती वंदन विधेयकावरच्या चर्चेत बोलताना लोकसंख्येचा अर्धा भाग असणाऱ्या महिलांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणं आवश्यक असून महिला देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। याला राजकीय रंग देऊ नये असं आवाहन करत हे विधेयक लोकशाहीच्या हिताचं आहे असं प्रधानमंत्री म्हणाले। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे कुठल्याही राज्याच्या बाबतीत भेदभाव होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं।
आज बड़ी जिम्मेवारी के साथ इस सदन में कहना चाहता हूं, चाहे दक्षिण हो, उत्तर हो, पूर्व हो, पश्चिम हो, छोटे राज्य हो, बड़े राज्य हो, निर्णय प्रक्रिया किसी के साथ भी भेदभाव नहीं करेगी। ये निर्णय प्रक्रिया किसी के साथ अन्याय नहीं करेगी। भूतकाल में जो सरकार रही और जिनके कालखंड में जो परिसीमन हुआ और जो अनुपात उस समय से चला आ रहा है, उस अनुपात में भी कोई बदलाव नहीं होगा।
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी महिला आरक्षणाला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचं सभागृहात बोलताना स्पष्ट केलं। मात्र महिला आरक्षण विधेयक 2027ची जनगणना झाल्यावरच सादर केलं जावं असं ते म्हणाले। तेलुगू देसम पक्षाच्या डॉ बाय रेड्डी शबरी यांनी नारी शक्ती वंदन विधेयकाचं स्वागत केलं। त्याआधी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संविधानाची 131वी दुरुस्ती विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत सादर केलं। देशभरात महिलांना राखीव जागा देण्यासाठी लोकसभा मतदारसंघात 50% वाढ करणं गरजेचं आहे, त्यामुळे लोकसभेचे 815 मतदारसंघ तयार केले जातील असं मेघवाल यांनी सांगितलं। यातल्या 272 जागा महिलांसाठी राखीव असतील। 2027ची जनगणना पूर्ण व्हायला वेळ लागेल, त्यामुळे मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी तसंच अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव जागा ठेवण्यासाठी 2011च्याच जनगणनेचा आधार घेतला जाईल हेही त्यांनी स्पष्ट केलं। काँग्रेसचे लोकसभेतले उपनेते गौरव गोगोई यांनीही महिला आरक्षणाला पाठिंबा दर्शवला, मात्र महिला आरक्षणाला मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडू नये असं ते म्हणाले। लोकसभेच्या आताच्या 543 जागांसाठीच महिला आरक्षण लागू करावं अशी मागणी त्यांनी केली। केंद्र सरकारनं लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारा 2023चा कायदा त्वरित लागू करावा आणि मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। भारत निवडणूक आयोगानं आज विधान परिषदेसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला। त्यानुसार या निवडणुकीसाठी 23 ते 30 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येतील। 2 मेला अर्जांची छाननी होईल। 4 मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि 12 मेला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल। विधान परिषदेचे हे 9 सदस्य महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जाणार आहेत। येत्या 13 मेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, संजय केनेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि रणजितसिंह मोहिते हे सदस्य निवृत्त होत आहेत। विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी हे स्वप्न तरुण विद्यार्थ्यांनी पाहणं आवश्यक आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या 6व्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या.
मैं कस्तूरबा गांधी की कुटिया गई, मैं महात्मा गांधी की कुटिया भी गई थी. वहाँ जैसे महिलाएं भी देश को आजाद करने के लिए महिलाएं पुरुषों के साथ कंधे से कंधे मिला के आंदोलन करते थे, आजादी का आंदोलन में और शोर मिलाए थे. इसी प्रकार देश को विकसित भारत बनाने में बेटा और बेटी दोनों को ही इसी प्रकार शिक्षा के क्षेत्रों में, औद्योगिक के क्षेत्रों में, टेक्नोलॉजी में, स्टेम में, हर क्षेत्रों में आगे आना होगा.
गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करण्यात आली तर एकूण 8 विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे चॅन्सेलर डॉ क्रिस्तियन स्टॉकर यांच्याशी प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा केली. यावेळी उभय देशांमध्ये विविध क्षेत्रातल्या समझोता करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. लष्करी सहकार्य, खाद्य सुरक्षा यासारख्या क्षेत्रात हे करार झाले. स्टॉकर यांच्या भेटीमुळे गुंतवणूक आणि व्यापार क्षेत्रात भारत ऑस्ट्रिया संबंधांना नवी ऊर्जा मिळेल असं प्रधानमंत्री मोदी यांनी नंतर संयुक्त निवेदनात सांगितलं. सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात लष्करी संघर्षाऐवजी शांततेचा पर्याय निवडण्यावर दोन्ही राष्ट्रांची सहमती झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. इराणकडून अण्वस्त्र निर्मिती सामग्री काढून घेणं आणि त्यांचे अण्वस्त्र प्रकल्प थांबवणं हेच इस्रायल आणि अमेरिकेत समान उद्दिष्ट आहे असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींची माहिती अमेरिका आपल्याला देत आहे असंही नेतन्याहू यांनी सांगितलं. अमेरिकेच्या मध्यस्थीनं लेबननसोबतही वाटाघाटी सुरू असल्याचं नेतन्याहू यांनी सांगितलं. दुसरीकडे आपल्या अणुशक्ती संवर्धन करण्याच्या अधिकारांबाबत इराण कोणतीही तडजोड करणार नाही असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकई यांनी तेहरानमध्ये वार्ताहर परिषदेत सांगितलं. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसारच इराण अणुसंवर्धन कार्यक्रम राबवत आहे असं ते म्हणाले. 2027च्या जनगणनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातल्या गृहगणनेला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. अंदमान निकोबार, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोराम, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये तसंच नवी दिल्ली महानगरपालिका आणि दिल्ली कटक मंडळ या भागात महिनाभर ही मोहीम राबवली जाईल. या काळात प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या 1000 अधिक प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. तसंच राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यांच्यात विश्वासाचा अभाव असल्याबद्दल न्यायालयानं खेद व्यक्त केला. आंध्र प्रदेशातल्या कुर्नूल जिल्ह्यात आज झालेल्या रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. जखमींवर कुर्नूलच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 2 बाद 67 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू. महिलांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महिला आरक्षण विधेयकाला मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडायला विरोधी पक्षांचा विरोध. राज्य विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. 12 मे रोजी मतदान. भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यात विविध क्षेत्रातले समझोता करार. आणि इराणचे अण्वस्त्र प्रकल्प थांबवण्याच्या इस्रायल आणि अमेरिकेच्या भूमिकेला इराणचा ठाम नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.